नमस्कार, प्रकृती पॉडकास्टच्या या भागात तुमचं स्वागत. मी विदुला टोकेकर आणि तुम्ही ऐकताय प्रकृती आरोग्याचा पॉडकास्टचा 36वा भाग. निसर्गाने दिलेलं शरीर तंदुरुस्त राखायला निसर्गच मदत करतो, आपण त्यात कमीत कमी ढवळाढवळ करायची. आहार घटकांवरच्या या 5 भागांच्या मालिकेत आपण पहिल्या 3 भागांमध्ये स्निग्ध पदार्थ, तंतुमय पदार्थ आणि प्रथिनं यांच्याबद्दल बोलू. आज आपण मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा जीवनसत्व आणि खनिज यांच्याबद्दल बोलणार आहोत. फक्त मायक्रोग्राम आणि मिलीग्रॅममध्ये आवश्यक असणारे अन्न घटक इतकं अत्यावश्यक काम करत असतात की त्या मायक्रोग्राममधला एक कण 2-4 दिवस कमी पडला तर आपल्या जीवनक्रियांवर परिणाम होतो आणि म्हणूनच त्यांना जीवनसत्व असं म्हटलेलं आहे. व्हिटा म्हणजे जीवन आणि अमाईन म्हणजे नायट्रोजन असलेलं द्रव्य असा व्हिटॅमिन हा शब्द 1912 साली बायोकेमिस्ट कॅसिमिर फंग यांनी पहिल्यांदा वापरला. जीवनसत्व म्हटलं ना की मला शाळेच्या पुस्तकातली काही चित्र आठवतात. स्कर्वी, बेरीबेरी आठवत आहे? कोलंबसाच्या खलाशांच्या दातांवर आणि हाडांवर कसा परिणाम झाला आणि मग एकदा जमिनीवर उतरल्यावर कसा त्यांच्यात फरक पडला वगैरे वगैरे. शिवाय मुडदूस झालेल्या मुलाचं एक फारच परिणामकारक भीतीदायक चित्रसुद्धा पुस्तकात असायचं. जीवनसत्वांचं महत्त्व तेव्हा जे ठसलं ते ठसलं. जीवनसत्व आणि खनिज यांची नावं जोडीने घेतली जातात कारण दोन्ही सूक्ष्मद्रव्यच आहेत. पण त्यांच्यात एक मोठा फरक आहे असा की जीवनसत्व ही जैविक संयुग असतात, म्हणजे वनस्पती आणि प्राणी यांच्यापासून मिळतात आणि उष्णता किंवा आम्ल किंवा अगदी हवेच्या क्रियेनेसुद्धा त्यांचं विघटन होतं. म्हणजे भाजी शिजवताना त्याच्यावर झाकण ठेवलं नाही तर त्यातले जीवनसत्व उडून जातात, किंवा भाज्या नुसत्या उघड्या ठेवल्या तरी कोमेजतात, त्यांचा रंग बदलतो, ते यामुळेच. खनिज ही मात्र अजैविक असतात. ती मातीतून किंवा पाण्यातून सहसा वनस्पतींच्याच मार्गाने आपल्यापर्यंत येतात, यांचं विघटन होत नाही. तुम्ही नावं पाहिली तरी लक्षात येईल की ती मूलद्रव्य आहेत, कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न वगैरे. जीवनसत्वांची यादी आपल्याला पाठवेल. व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, ई, के आणि खनिज आहेत कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न, झिंक, मॅग्नेशियम, कॉपर, मॅंगनीज आणि क्रोमियम. यातली बी वर्गातली आणि सी जीवनसत्व ही पाण्यात विरघळणारी असतात, म्हणजे पाण्यातून शरीरात शोषली जाऊ शकतात. तर ए, डी, ई आणि के ही फॅटमध्ये म्हणजे स्निग्ध पदार्थांमध्ये विरघळणारी असतात. बी आणि सी म्हणजे बी गटातली सगळी आणि सी हे जीवनसत्व ही शरीरात साठवली जाऊ शकत नाही. ए, डी, ई आणि के ही जीवनसत्व मात्र शरीरात साठवता येतात. डी जीवनसत्व सूर्यप्रकाशात त्वचेखाली तयार होते असं आपण इयत्ता 4 शिकलो. बाकीची जीवनसत्व आपल्याला बाहेरून घ्यावी लागतात. बी आणि सी जीवनसत्वाच्या पूरक गोळ्या घेणाऱ्यांनी हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे कारण ती शरीरात शोषली गेली नाहीत तर ती केवळ महागड्या शूच्या रूपाने बाहेर टाकली जातात. प्रत्येक जीवनसत्वाची आणि खनिजाची वेगळी कार्य आहेत. आपल्याला धडा हा की हाडांसाठी के आणि केसांसाठी ई जीवनसत्व असं न करत बसता वैविध्यपूर्ण रंगीबेरंगी भाज्या फळं रोजच्या आहारात ठेवून ही सगळी आपल्या पोटात जातील हे बघायचं. जीवनसत्व आणि खनिजांची ही जोडगोळी मुख्यतः 5 प्रकारची कार्य करते. 1 रोगप्रतिकार शक्ती वाढवणे. 2 दात आणि हाडं बळकट करणे. 3 कॅल्शियमचं शरीरात शोषण करणे. 4 त्वचेचं आरोग्य राखणे. आणि 5 प्रथिनं आणि कर्बोदक यांच्या पचनासाठी मदत करणे. ही अतिशय कमी प्रमाणात आवश्यक असतात पण तेवढीही नाही मिळाली तर या महत्त्वाच्या कार्यांवर खूप मोठा परिणाम होतो आणि जास्ती झाली तर ती लगेच शरीराच्या बाहेर टाकली जातात. म्हणजे साखरेच्या रूपात साठवली जात आहेत का फॅटच्या स्वरूपात साठवली जात आहेत हा मुद्दाच नाही, बाहेरच टाकली जातात. जीवनसत्व आणि खनिज कशातून मिळतात हा हे ना एकदम नो ब्रेनर आहे पण करूया एकदा उजळणी करूया. ताज्या भाज्या, कोशिंबिरी, फळं यातून हे मिळतात. भाजी चिरल्यावर धुतली तर ती जास्तीत जास्त प्रमाणात वाहून जातात. भाजी शिजताना त्याच्यावर झाकण ठेवलं नाही तर वाफेबरोबर उडून जातात. म्हणून भाजी झाकण ठेवून शिजवायची. मुळात भाजी करावी लागणार आहे का कोशिंबीरच खाल्लेली चालणार आहे ते आधी बघायचं. तर जेवणाचं ताट रंगीबेरंगी ठेवायचं. नुसत्या हिरव्या पालेभाज्यांच्या किती वेगवेगळ्या छटा असतात ना, त्याच्याबरोबर मग केशरी आहे, जांभळा रंग आहे वांग्याचा, हिरवा, तांबडा, पांढरा, हे सगळे रंग आणि त्याच्या छटा आपल्या जेवणात असाव्यात. आपलं केळीचं पान किंवा साध्या ताटात सुद्धा आपलं जे पारंपरिक मराठी जेवण आहे ते वाढलेलं किती रंगीबेरंगी सुरेख दिसतं, ते सगळे रंग लक्षात ठेवायचे. नैसर्गिकरित्या जीवनसत्व जेव्हा पोटात जातात म्हणजे त्यांच्या नैसर्गिक रूपात, म्हणजे भोपळा न शिजवता नुसता किसून भरीत करणं, अजिबात नाकं मुरडू नका, मला दिसता येत ना, पण जोपर्यंत तुम्ही चवच बघत नाही तोपर्यंत तुम्हाला काय माहिती किती गोड लागतं ते. त्यामुळे भोपळा न शिजवता नुसतं किसून भरीत करणं, किंवा आपल्याकडे कोवळ्या भेंड्यांचं सुद्धा भरीत करतात, श्रावण केवड्याच्या शेंगा नुसत्या वाफवून नारळ कोथिंबीर घालून जगात भारी कोशिंबीर होते. पेरूचा कायरस करण्यापेक्षा थेट पेरू खाणं सोपं आणि चांगलं. तर अशा रूपात जेव्हा हे पोटात जातं तेव्हा त्यात नैसर्गिकरित्या पाण्याचा समतोल असतोच, तो राखला जातो. निसर्गानं सगळं असं तयार करून एक पॅकेज करूनच नेहमी आपल्याला देत असतं, त्यामुळे ते तसंच्या तसं खाल्लं की तो सगळा समतोल आपल्याला मिळतो. तो समतोल राखला जातो ही एक गोष्ट, आणि शिजवल्यामुळे जीवनसत्व कमी पण होत नाही आणि मसाल्यांच्या रासायनिक क्रियांमुळे सुद्धा ती कमी होत नाही. जीवनसत्व मुख्यतः लहान आतड्यात पचतात किंवा तिथे त्यांचं विघटन पूर्ण होतं आणि ती लहान आतड्यातूनच शोषली जातात आणि रक्तप्रवाहात जातात. अगदी हवी तेवढीच शोषली जातात आणि जास्तीची असतील तर ती कचरा समजून बाहेर टाकण्यासाठी पुढे पाठवली जातात. आता आपण पाहिलं की काही जीवनसत्व पाण्यात विरघळतात आणि काही विरघळतात स्निग्ध पदार्थात, त्यामुळे आहारात चांगले स्निग्ध पदार्थ आणि पाणी हे जीवनसत्वांबरोबर हवं, म्हणजेच काकडीच्या कोशिंबिरीत दाण्याचं कोट, भाजीत ओलं किंवा सुकं खोबरं असं. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आतड्यातले सूक्ष्मजीव जीवनसत्व पचायला मदत करतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या पोटात लाखो जीवाणू वस्तीला राहिलेले असतात, त्यांच्या पिढ्यान पिढ्या आपल्या शरीरात वाढत असतात, ते आपल्याला खातात, आपण त्यांना खातो. तर कसे खातो? तर हे सूक्ष्मजीव जीवनसत्व पचायला मदत करतात. के जीवनसत्वासारखा घटक जो आपल्या नेहमीच्या आहारातून अर्धा मुर्धा जेमतेम मिळतो त्याची त्रुटी सुद्धा हे सूक्ष्मजीव भरून काढतात. म्हणून जर गट हेल्थ म्हणजे पचन संस्थेचं आरोग्य चांगलं नसेल तर जीवनसत्व शरीरात शोषली जाऊ शकत नाहीत. आणि ही पचन संस्था निरोगी ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे? आत्तापर्यंत तुम्हाला पाठ झालं असेल, नेहमीच्या आहारात 40% तरी कच्च्या भाज्या, पोटावर अत्याचार न करणं, वेळेवर खाणं पिणं, दोनदा जेवणं, आठवड्यातून एकदा पोटाला विश्रांती देणं हे आपले नेहमीचे नियम, यानीच पचन संस्था निरोगी राहते, आपण निरोगी राहतो आणि एकूण आयुष्य आनंदी होतं. तर ही मायक्रोग्राममध्ये लागणारी जीवनसत्व किंवा खनिजं कमी पडली तर ते लगेच जाणवतं सुद्धा. पहिली गोष्ट म्हणजे थकवा येतो. हा म्हणजे थकवा म्हणजे जीवनसत्वांची कमतरता असं लगेच झोपटायचं नाही, केवळ शारीरिक श्रम किंवा झोपेची कमतरता यांनी सुद्धा थकवा येऊ शकतो, पण थकवा हे याचं पहिलं लक्षण. तसंच थोडीशी धाप लागते, त्वचेची तकाकी तजेला जातो, त्वचा निस्तेज दिसते, हातापायांच्या बोटांना मुंग्या येतात, हे अगदी वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे. स्वतःची स्वतःला स्नायूंची ताकद सुद्धा कमी वाटते, म्हणजे असं एखादी गोष्ट घट्ट पकडता येत नाही किंवा वजन उचलता येत नाही, हे स्नायूंची ताकद कमी असल्यास किंवा पाया चढल्या तर पायात गोळे येतात, हे सगळे स्नायूंची ताकद कमी झाल्याचे लक्षण आहे, हे स्वतःच स्वतःला जाणवतं. आणि पुन्हा एकदा स्कर्वी आणि बेरी बेरी आपल्याला शाळेतलं आठवत असेल, पुन्हा एकदा उजळणे. अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा, म्हणून आहारात भोपळा गाजर खायचं. बी ग्रुपमधली जीवनसत्व म्हणजे B1, B2, B6 ही कमी झाली तर आपल्या ओळखीचा बेरी बेरी रोग होतो, वाढ खुंटते लहान मुलांची, त्वचा खराब होते, B12 तसंच लोह कमी पडलं तर ॲनिमिया होतो. क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा स्कर्वी आणि ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा मूडदूस माझ्या चांगल्या लक्षात आहे तो पुस्तकातल्या चित्रांमुळे. के जीवनसत्व कमी असेल तर रक्त चाकळण्याची क्रिया नीट होत नाही, जखमेतून रक्तस्राव होतच राहतो. कॅल्शियम कमी पडलं तर हाडं ठिसूळ होतात हे जाहिरातींनी बिंबवलेलं आहेच, फक्त ते कॅल्शियम वाढवण्यासाठी डबाबंद भुकट्या खाण्याची गरज नसते. फॉस्फरस कमी पडलं तर दात आणि हाडांची हानी होते, कॉपर म्हणजे तांबं कमी पडलं तर भूक मंदावते, वाढ खुंटते. आणि हो, आणखीन एक भीतीदायक चित्र कसं काय विसरले मी, गॉयटरचं चित्र कुणाकुणाला आठवतंय? तो होतो आयोडीन कमी पडल्यामुळे. ज्यांना ही चित्र आठवत नसतील किंवा अधिक माहिती घ्यायची असेल त्यांनी शालेय पाठ्यपुस्तकं बघा किंवा गुगल भाऊ आहेतच आपले. आता खरोखरची किंवा संभाव्य कमतरता दूर होण्यासाठी म्हणजे अशी ही चित्रं वगैरे आठवून जर का कुणाला अरे आपल्याला असं काही झालं तर, अशी संभाव्य कमतरता ही दूर करण्यासाठी जीवनसत्वांचे पूरक डोस घ्यायला काय हरकत आहे? खरं तर प्रश्न असा आहे की का घ्यावी लागावी किंवा क्या घ्यावी लागतात किंवा का घ्यावीशी वाटतात. म्हणजे आपण नुसत्या कॉफीवर दिवस ढकलणार, रात्री चिकन किंवा पिझ्झा खाणार, मग हे सगळे जीवनसत्व वगैरे घटक कमी पडतात म्हणून घाबरे होणार, गोळ्या मटकावणार, पण ते नाही ना पचत, शरीर नाही ते स्वीकारत. आणि दुसरं म्हणजे या गोळ्या पावडरी कुणीही कुणालाही रेकमेंड कराव्या, कुणीही कधीही कशाही बरोबर त्या हव्या तेवढे दिवस खाव्या असा आनंदी मामला असतो. व्हिटॅमिनच्या कुठल्याही गोळीवर ही कुणी खावी, किती खावी, कधी खावी, कशाबरोबर घ्यायची काहीही सूचना नसतात. त्यासोबत व्यक्तीचा नेहमीचा आहार काय आहे वगैरे एकही प्रश्न कोणालाही पडतच नाही, कुणी विचारतच नाही. त्यामुळे याचा परिणाम म्हणजे फक्त एक्सपेन्सिव्ह युरिन. आणि ताज्या भाज्या फळं हे खात्रीचे, कमी कष्टाचे, कमी खर्चाचे, चविष्ट स्रोत उपलब्ध असताना ते टाळायचे आणि काहीतरी कृत्रिम निरुपयोगी खायचं, यात काय हुशारी किंवा सोय आहे? त्यामुळे पूरक डोस वगैरे नक्की अनावश्यक आहेत. रोजच्या ताज्या कच्च्या रंगीत जेवणातून हे सगळे घटक मिळतात. आपण स्वयंपाकाची तयारी या भागात जे विस्ताराने बोलवतो ना, त्या भागाची लिंक मी देतेच डिस्क्रिप्शनमध्ये, तर त्याचाच सारांश आज निसर्ग विचारात सांगून समारोप करते. आजचा निसर्ग विचार आहे, स्वयंपाकाचं नियोजन, मग ते रोजचं असो, आठवड्याची भाजी आणायचं असो, महिन्याचा किराणा भरण्याचा असो किंवा वर्षाची धान्य डाळी साठवण्याचा असो, स्वयंपाकाचं नियोजन करताना पहिल्यांदा विचार करायचा तो कोशिंबिरीचा. मग भाजी ठरवायची, मग डाळी कडधान्य लागणार आहेत का असं विचार करायचा, आणि मग बघायचं की आज पोळी करूया का भाकरी का नुसताच थोडासा भात टाकूया. या क्रमाने आणि या प्रायोरिटीने स्वयंपाकाचं नियोजन आपल्याला करायचं आहे. धन्यवाद मंडळी हा एपिसोड शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल. चला तर मग आठवड्याभर रोज व्यायाम करूया, दोनदाच जेवूया, किमान 7 तास सलग झोप घेऊया, ताजी फळं भाज्या भरपूर खाऊया, नकारात्मक विचारांच्या विषापासून दूर राहूया, मज्जा करूया, पुन्हा भेटूया.